पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4. ख्रिस्ताने देहरूपे दुःख सोशिले, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने सोशिले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात, म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तीपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भरात त्याचबरोबर धावत नाही, ह्याचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करीतात. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील. सुवार्ता मृतांनाही सांगितली होती, यासाठी की मनुष्यानुसार त्यांचा देहसंबंधाने न्यायनिवाडा व्हावा. पण त्यांनी आत्म्याने देवानुसार जगावे. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकिते. कुरकूर न करिता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांसारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहो असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने पुरविलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कुणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कुणी दुःख सहन करीतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आहे, आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल?
धार्मिक इसम जर कष्टाने करतो तर अनितीमान व पापी इसम याला ठिकाण कुठे मिळेल?
यामुळेच देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्न कर्त्याला सोपून द्यावे.